श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 164 क्रमांकाचा श्लोक पाहणार आहोत. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची कल्पना ते सरावी. सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनांच्या संगतीने सत्संगाने काय होतं? कल्पनेंचा निराश करावा आणि कल्पनातीत तो निर्गुण देव आहे त्याची ओळख करून घ्यावी, असं सांगण्यासाठी हा श्लोक आलेला आहे. मने कल्पिला विषयो सोडवावा. मन परमार्थाच्या साधने त्याला फार महत्त्व आहे. मनानेच तो संसारात गुंततो आणि मनानेच तो संसारातून बाहेर पडतो. मन एव कारणम बंध मोक्षयो हो असं म्हटलेलं आहे. बंधाला आणि मोक्षाला कारण मनच आहे. वाया मन हे नाव एवली एरवी कल्पनाची सावय असं म्हटलेलं आहे. वाया मन या नावाचा पदार्थच नाही आहे. मन हे नाथिले संती नाही निरोपिले. मानावे कवणाच्या बोले मन मी ऐसे. माझं मन आपण म्हणतो, मी मन म्हणत नाही पण माझं मन, ते मन खूप व्याप करत असतं. तर मन या नावाचा खरं म्हणजे पदार्थ आहे का नाही आहे? नाही आहे म्हणतात. मन म्हणजे कल्पना, संकल्प विकल्प हे जर गेले, विकार संपले तर मनच नाही आहे. आणि आपल्याला साधनेनं हे मनच नाहीसं करायचं आहे. मनाचं अमन करायचं आहे, उन्मन करायचं आहे. मन नाही अशी अवस्था, निर्विचार निर्विकार अशी अवस्था आपल्याला आणायची आहे. ती मुख्यतः ध्यानाने येते. म्हणून साधनेमध्ये ध्यानाला फार महत्त्व आहे. आड येणारं मन दूर करायचं काम ध्यान करत असतं. ध्यान जमलं पाहिजे, सद्गुरूंकडून ते समजून घेतलं पाहिजे. नुसते ध्यानाचे वर्ग तिथं जाऊन होणार नाही आहे. त्याला एक शक्ती असते, ती सद्गुरूंच्या जवळ असते. अनुग्रहाच्या वेळा ती शक्ती संक्रमित होत असते आणि त्यामुळे अनुग्रह जो घेणारा साधक आहे त्याची जर पूर्वजन्माची काही साधना झाली असेल तर कदाचित अनुग्रहाच्या वेळेलाच त्याला त्या क्षणभर चुणूक मिळते मन उन्मन झाल्याची. नाही तर यथाकाल तो साधना करत गेला तर केव्हा ना केव्हा तरी मन अमन होणं, उन्मन होणं हा क्षण त्याला मिळतो. आणि त्या क्षणातला आनंद त्याला एकदा मिळाला की तो त्या मार्गाने जायला लागतो. कारण मन जितकं व्याप करता आहे तितकंच त्याला असं म्हटलं आहे, यया मनाचे एकनिके जे देखिली गोडीची या ठाया सोके. ते अनुभव सुखची कवतिकीय दावीत जायचे. मनाची एक गोष्ट अशी आहे की त्याला एखाद्या गोष्टीची गोडी लागली की ते त्याच्या पाठीमागं जागतं. नाटका सिनेमाची गोडी लावली तिकडंच फिरत राहतं. नाना विषय सेवन करण्याची गोडी लागली, हे खायचंय ते खायचंय हे बघायचंय ते ऐकायचंय त्याच्या मागं धावतं. पण हे जी गोडी आहे ती जर त्याला लागली क्षणभर तर मात्र तो त्याच्या नादाला लागतो आणि पुन्हा 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 डोळे मिटून ते सुख अनुभवण्याचा प्रयत्न करतो. तर मन हे जे आहे हे फक्त गाढ झोप लागली असेल तर तेवढा काळ सोडून अखंड कल्पना करत राहतो. कल्पनेवर कल्पना, एकांतात बसलेला आहे, काहीही आजूबाजूला नाही, तर ज्या नाहीत त्या गोष्टींच्या कल्पना करत राहतो. भूतकाळात काय झालं, पूर्वी काय झालं, 60 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी शाळेत असताना काय झालं, नोकरीत असताना काय झालं, वास्तविक त्याची काही गरज आहे का? पण निष्कारण आपला वेळ आपली शक्ती त्यात घालवत असतो. म्हणून ते पहिल्यांदाच सांगतात की मने कल्पिला विषयो सोडवावा. मन ज्या ज्या गोष्टींची कल्पना करतंय ते कल्पना करणं बंद करा. ज्याला म्हणतो मनोराज्य, करंटा पडोनी उताणा करी नाना परिकल्पना, असं आपण करत असतो. उताणं पडलेलो आहोत. भगवंताचं चिंतन नाही, इतर गोष्टी. याचं काय झालं, त्याचं काय झालं, माझा काका मामा कोणाचा कोण चिंतन करतायत, त्याचं काय उपयोग आहे. पण लक्षातच येत नाही की आयुष्यातला क्षण क्षण फुकट जातो आहे. ह्या जन्मातून जे मिळवायचं ते मिळवत नाही आहे, आणि निष्कारण नसत्या कल्पनांमध्ये आपण बुडून जातो आहे, गुंतो आहे त्याच्यामध्ये. हे सुटायला पाहिजे. आणि कल्पनेतसुद्धा म्हटलं आहे तसं दोन गोष्टी आहेत, एक अशुद्ध कल्पना आणि शुद्ध कल्पना. अशुद्ध कल्पना प्रपंचाविषयीच्या विचार कल्पना सगळ्या ही गोष्टीमध्ये, माझा नोकरी व्यवसाय मुलं माणसं त्यांचं काय चाललेलं ह्याच्यासारख्या कल्पना करत बसणं, तेवढं आयुष्य फुकट गेलं. आणि शुद्ध कल्पना जी ब्रह्माविषयीची आत्म्याविषयीची कल्पना करणं, ही जितकी केली जाईल तितका तो अद्वैताकडून द्वैताकडून अद्वैताकडे त्याचा प्रवास होईल. पण शुद्ध कल्पना जी आहे ही केली जात नाही. म्हणून त्याला काय करायला पाहिजे, सज्जन सांगतात त्याप्रमाणे, अशुद्ध कल्पना ही शुद्ध कल्पनेने बाजूला केली पाहिजे. जसं काट्याने काटा काढायचा, एक काटा बोचलेला आहे, दुसऱ्या काट्याने तो काटा काढायचा, आणि तो काटा खिशात ठेवून द्यायचा नाही तर दोन्ही काटे टाकून द्यायचे. तशी अशुद्ध कल्पना शुद्ध कल्पनेने दूर करायची, त्याचा निराश करायचा. आणि निराश काढून झाल्यानंतर शुद्ध कल्पना जी आहे ती शुद्ध कल्पना अर्थाने पुढे तया निर्विकल्पाशी कल्पित जावे. जर कल्पना करायचीच झाली तर तो निर्विकल्प जो आत्मा परमात्मा आहे त्याची कल्पना करावी, कारण तो कल्पनेत येत नाही. कल्पना करता करता मनुष्य थकतो आणि कल्पना थांबते, आणि सर्व जिथं थांबतं तिथंच तो सापडतो. हे त्याच्यासाठी मन सामर्थ्याने पुढे तया निर्विकल्पाशी कल्पित जावे. जर कल्पना करायचीच झाली तर तो निर्विकल्प जो आत्मा परमात्मा आहे त्याची कल्पना करावी, कारण तो कल्पनेत येत नाही. कल्पना करता करता मनुष्य थकतो आणि कल्पना थांबते, आणि सर्व जिथं थांबतं तिथंच तो सापडतो. हे त्याच्यासाठी मन सामर्थ्याने पुढे तया निर्विकल्पाशी कल्पित जावे. जर कल्पना करायचीच झाली तर तो निर्विकल्प जो आत्मा परमात्मा आहे त्याची कल्पना करावी, कारण तो कल्पनेत येत नाही. कल्पना करता करता मनुष्य थकतो आणि कल्पना थांबते, आणि सर्व जिथं थांबतं तिथंच तो सापडतो. हे त्याच्यासाठी मन सामर्थ्याने पुढे तया निर्विकल्पाशी कल्पित जावे. जर कल्पना करायचीच झाली तो तो निर्विकल्प जो आत्मा परमात्मा आहे त्याची कल्पना करावी, कारण तो कल्पनेत येत नाही. कल्पना करता करता मनुष्य थकतो आणि कल्पना थांबते, आणि सर्व जिथं थांबतं तिथंच तो सापडतो. हे त्याच्यासाठी मन देव निर्गुण तो ओळखावा. निर्गुण देव आहे, देव पद आहे निर्गुण. आपल्याला सगुण देव माहिती आहे, निर्गुण देव आपल्याला माहिती नाही आहे. संत सांगतात मुख्य देव जो आहे तो निर्गुण निराकार आहे, तो सगुण रूपाने अवतरला. आपल्याला सगुण देव माहिती आहे, निर्गुण देव आपल्याला माहिती नाही आहे. संत सांगतात मुख्य देव जो आहे तो निर्गुण निराकार आहे, तो सगुण रूपाने अवतरला आहे. किंबहुना जे जे विश्व दिसत आहे ते त्या निर्गुण देवाचं सगुण रूप आहे. त्यामुळे तो निर्गुण आपल्याला सगुण देव माहिती आहे, निर्गुण देव आपल्याला माहिती नाही आहे. संत सांगतात मुख्य देव जो आहे तो निर्गुण निराकार आहे, तो सगुण रूपाने अवतरला आहे. किंबहुना जे जे विश्व दिसत आहे ते त्या निर्गुण देवाचं सगुण रूप आहे. त्यामुळे तो निर्गुण आहे. किंबहुना जे जे विश्व दिसत आहे ते त्या निर्गुण देवाचं सगुण रूप आहे. त्यामुळे तो निर्गुण देवच ह्या सगुण विश्वात भरून राहिलेला आहे. त्यामुळे सगुण आणि निर्गुण हे दोन्ही या विश्वामध्ये आहे. आपल्याला सगुणावर विश्वास बसतो, त्याच्यात राहिलेलो आहोत, परंतु मनानं मात्र अल्पने आपण कल्पनासृष्टीमध्ये विहार करतो आहोत. केवढ्या कल्पना वाढवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत, त्याच्यातून त्याला दूर व्हायला पाहिजे. म्हणून मने कल्पिता कल्पना ते सरावी, कल्पनेनंच कल्पनाला दूर सारावं, काट्याने काटा काढावा. मनानेच मनाला वाढवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये गुंतलेलो आहोत, त्याच्यातून त्याला दूर व्हायला पाहिजे. म्हणून मने कल्पिता कल्पना ते सरावी, कल्पनेनंच कल्पनाला दूर सारावं, काट्याने काटा काढावा. मनानेच मनाला आवरावं, तसं मनानेच ह्या कल्पिता कल्पना ह्या सगळ्या दूर कराव्यात. आणि सदा संगती सज्जनाची धरावी, त्यासाठी सज्जनांच्या संगतीत राहायला पाहिजे. मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा. मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी. जय जय रघुवीर समर्थ.